आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधान परिषदेत पुनरुच्चार. नागपुरात वेव्ज अॅनिमे आणि मंगा स्पर्धेचं यशस्वी आयोजन, लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्रात 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% कर लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला मागे. आणि शासकीय दाखल्यांसाठी महसूल विभागाचं महाअभियान. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधिमंडळात निवेदन. आता सविस्तर बातम्या. युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं घेण्याचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. हा निर्णय 2022 झाला होता, मात्र लगेच अंमलबजावणी करू नये अशी मागणी झाल्यानं याच्या अंमलबजावणीला 2025 मुदत दिली होती असं ते म्हणाले.
युपीएससी मध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि एमपीएससीची तयारी करणारे आपले मुलं डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत नाही, त्यामुळे ते युपीएससीत अपियर होऊ शकत नाही आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला. हा निर्णय 2022 घेतला. तथापि ज्यावेळेस 2022 शेवटी मला सगळे मुलं येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही अचानक असा निर्णय केला, तो 20 आपण म्हणतोय, तर आमच्यावर अन्याय होईल. त्याच वेळेस आपण घोषणा केली होती की आम्ही हा डेफर करतो आणि 2025 लागू करू.
काही मूठभर शिकवणी वर्ग याविरोधात परीक्षार्थींना उकसवत आहे, मात्र ही परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांच्या हिताची आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. भाजपचे प्रवीण दरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देताना बोलत होते. सरकारच्या विभागांनी आकृतीबंध तयार करून मागणी केल्यानंतर एमपीएससीकडून परीक्षा घेण्यात येते असं सांगत दिरंगाई करून कोणत्याही परीक्षार्थीवर सरकार अन्याय करणार नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. पूर्वपरीक्षेसाठी देण्यात आलेले ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी पर्याय मुख्य परीक्षेसाठी हे पर्याय लिंकवर उपलब्ध करून देण्यात येतील, तसंच त्यांना एनसीसी प्रमाणपत्र देखील मुलाखतीच्या वेळी ग्राह्य धरलं जाईल असं शेलार यांनी सांगितलं. स्वित्झर्लंडमधल्या दावोसमध्ये यावर्षी झालेल्या जागतिक आर्थिक मंच परिषदेच्या 51 सामंजस्य करारांपैकी 17 करारांना मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या अंतर्गत 3,92,056 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला कालच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मान्यता दिल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. यामुळे राज्यात 1,11,725 प्रत्यक्ष आणि 2.5-3 लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले. विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर आवाजी मतदानानं अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही घोषणा केली. त्यानंतर सभागृहाच्या वतीनं बनसोडे यांचं अभिनंदन करण्यात आलं.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्ज 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavsindia.org.
भारतीय माध्यम आणि मनोरंजन संघटनेनं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्यानं काल नागपूरच्या जीएच रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात वॅम अर्थात वेव्ज अॅनिमे आणि मंगा स्पर्धेचं आयोजन केलं. या कार्यक्रमात नागपूर आणि परिसरातील प्रतिभावंत कलाकार अॅनिमेटर आणि आशय निर्माते सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी कॉस्प्ले स्पर्धेसह मंगा वेबटून आणि अॅनिमे श्रेणींमध्ये आपलं कौशल्य दाखवलं. या स्पर्धेचं परीक्षण उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या पॅनलद्वारे केलं गेलं, ज्यामध्ये भसीन समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुशील भसीन यांचा समावेश होता. यावेळी कॉस्प्लेमध्ये महेश शौकत सय्यद, मंगामध्ये अनिशा बांगरे, वेबटूनमध्ये अंजली वर्मा आणि अॅनिमेमध्ये एनटँगल स्टुडिओ प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. या विजेत्यांना पेन टॅबलेट, स्टेशनरी तसंच रोख बक्षिसं देण्यात आली. नागपूरच्या प्रधान महालेखापाल कार्यालयात उद्या सकाळी 11 विविध ई प्रकल्पांचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रधान महालेखापाल यांच्या हस्ते हे उद्घाटन कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पार पडेल. या ई प्रकल्पांमुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल असं निवृत्तीवेतन विभागाचे वरिष्ठ उपमहालेखापाल भूषण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% कर लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता, मात्र मंत्रिमंडळात यावर चर्चा होऊन असा कर लावण्याची गरज नाही असा निर्णय झाला, त्यामुळे हा कर लावला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. सर्व सरकारी वाहनं तसंच मंत्र्यांची वाहनं टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमदारांना यापुढे फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठीच कर्ज दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. अंबिवली इथल्या इराणी वस्तीत पोलिसांवर हल्ली झाल्याप्रकरणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं जाईल तसंच मोकका लावला जाईल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं. या परिसरात अनधिकृत बांधकामं असतील तर कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. राज्यात महसूल विभागाशी संबंधित सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर महाअभियान हाती घेण्यात आलं आहे. हे अभियान सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात व्यक्त केला. प्रत्येक महसुली मंडळात वर्षातून 4 वेळा हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरासाठी 25,000 रुपयांचं अनुदान देण्यात येणार असून वर्षाला किमान 1,600 शिबिरं घेतली जातील अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. राज्यातील रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जातीय प्रमाणपत्र, रेशन कार्ड वाटप तसंच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवणं यासाठी लोकांना सरकारी कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागतात, मात्र अभियानामुळे महसूल विभागाशी संबंधित सर्व तक्रारी आणि अर्ज एका ठिकाणी हाताळले जाणार आहे, त्यामुळे नागरिकांना महिनोन महिने सरकारी दारात फिरावं लागणार नाही असं ते म्हणाले. नागपूर भंडारा मार्गावरील बिडगाव नाक्यावर 2 गोदामांना काल रात्री भीषण आग लागली. या आगीत गोदामातील प्लास्टिक पिशव्या आणि इतर साहित्य जळून खाक झालं. अग्निशमन दलाच्या 5 पथकांनी आग आटोक्यात आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. हवामान. विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 41.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे होतं. नागपुरात आज 38.4 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. आगामी 30 तारखेपर्यंत सर्वत्र हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. श्री भवानी हॉस्पिटल पारडी आणि असोसिएशन ऑफ चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं 24 मार्च रोजी नागपुरात क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकार यांनी क्षयरुग्णांच्या सहकार्यासाठी समाजातील सेवाभावी संस्थांनी पुढे येण्याचं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत श्री भवानी हॉस्पिटलनं 50 क्षयरुग्णांना दत्तक घेण्याचा संकल्प केलाय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची हिवाळी 2024 एमए संस्कृत सेमिस्टर 1 व्याकरण भाषा विज्ञान या विषयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र 103 वरील फेरपरीक्षा विद्यापीठ प्राधिकरणानं घेतल्याच्या निर्णयानुसार पुन्हा 3 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 5 वेळेत ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचं कळवण्यात आलं आहे. विदर्भ साहित्य संघातर्फे गत्र्य माडखोलकर स्मृती व्याख्यान पुष्प 27 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता अमेय दालनात होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनं होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत त्यांचा पुनरुच्चार. नागपुरात वेव्ज अॅनिमे आणि मंगा स्पर्धेचं यशस्वी आयोजन, लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्रात 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% कर लावण्याचा निर्णय सरकारनं घेतला मागे. आणि शासकीय दाखल्यांसाठी महसूल विभागाचं महाअभियान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधिमंडळात निवेदन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.